इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में टाइम हो गया है जानने का क्या हुआ था
आज के दिन इतिहास में
आज बऱ्याच गोष्टी बाय द वे घडलेल्या आहेत. आज 7 जुलै 2016 अच्छा दिवशी 1910 मध्ये भारत इतिहास संशोधन मंडळ संस्थेची स्थापना झाली होती. क्या बात आहे, जी गोष्ट खऱ्या अर्थानं खूप जास्त महत्वपूर्ण मानली जाते. आजच्याच दिवशी आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट घडली होती. प्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म झाला होता 1948 मध्ये आणि प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार पद्मजा फेणाणी चोगळेकर यांचा जन्म याच्याच दिवशी 1962 मध्ये झाला होता. आजच्याच दिवशी कथाकार कादंबरीकार प्राध्यापक लक्ष्मण गणेश जोग यांचाही जन्म झाला होता 1923 साली. अँड कॅप्टन कूल का बर्थडे भी आज ही पडता है. महेंद्रसिंग धोनी 1981 होतं वर्ष. हॅपी बर्थडे सर, आप जी हजारो साल के दिन हो 50,000. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर चिट्टा वे फ्रॉम उडता पंजाब गाणं थोडा सुरात येत आहे. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.